शबरी रात्रीतून येऊन आश्रमाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ करते. यज्ञाला लागणारी समिधा, लाकडी, केळीचे खांब इत्यादी सामग्री गोळा करून ठेवते. यज्ञकुंडाच्या बाजूला रांगोळी काढते. अशा प्रकारे शबरीने न कळत आपली सेवा चालू ठेवली. आश्रमातील साधकांना या गोष्टीचे नवल वाटू लागले.